भाग तीन उत्पत्ति याना पहिला अध्याय एक तो 25 वचन देव सगळ्या वस्तूला तयार करना देवनी सांगा हय वो आणि तशा होई गया त्यांनी आकाश तयार करा व त्यांनी समुद्र तयार करा देवनी सांगा जमीन हो आणि जमीन तयार होई गई त्यांनी समुद्र मधला मासा व सर्व जीव जंतु तयार करात व आकाश मना पंछी सुद्धा तयार करात देवनी बठ्ठा प्रकारना प्राणी तयार करात आणि परमेश्वर हेदना हय खूप चांगला आहा